आजचे दैनिक सुभक्ति पर्वत 1 डिसेंबर। मार्ग तयार करा। तो इस्रायलाच्या संतानातील अनेकांना त्यांचा देव प्रभू यांच्याकडे वळवेल। बापाची अंतकरणे मुलांकडे व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल। लूक 1:16-17। बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने इस्रायलसाठी जे केले ते ख्रिसमसचे आगमनोत्सव आमच्यासाठी करू शकते। तुम्ही ख्रिसमससाठी तयार नाही असे दिसता कामा नये। माझ्या म्हणण्याचा अर्थ आध्यात्मिक तयारी न केलेले। जर तुम्ही तयार राहता तर ख्रिसमसचा आनंद आणि परिणाम कितीतरी मोठा असेल। यासाठी की तुम्ही तयार असावे, पहिले तुम्हाला तारणाऱ्याची गरज आहे। या सत्यावर विचार करा। ख्रिसमस हा आनंदाचा विषय होण्यापूर्वी तो एक लेखी आरोपपत्र आहे, म्हणजे तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे। जर तुम्हाला तारणाऱ्याची गरज नसेल तर तुम्हाला ख्रिसमसचीही गरज नाही। जोवर तुम्हाला तारणाऱ्याची नितांत गरज भासत नाही तोवर ख्रिसमसचा मूळ उद्देश सार्थक होणार नाही। ख्रिसमसच्या आगमनोत्सव समयीची ही जी काही संक्षिप्त चिंतने आहेत ती तुमच्या तारणाऱ्याच्या गरजेचा कडू गोड अनुभव जागे करण्यासाठी आहे। दुसरे, गांभीर्याने आपले आत्मपरीक्षण करा। ख्रिस्ताचे प्रथम आगमन ख्रिसमससाठी अगदी तसेच आहे जसा 40 दिवसाचा उपवासाचा काळ इस्टरसाठी असतो। हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण। माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव। स्तोत्रसंहिता 139:23-24। प्रत्येक अंतकरण त्याच्यासाठी जागा तयार करो घर स्वच्छ करण्याद्वारे। तिसरे, तुमच्या घरात देवकेंद्रित अपेक्षा आणि उत्कंठा आणि उत्तेजन यांनी युक्त वातावरण तयार करा, विशेषतः लहान लेकरांसाठी। जर तुम्ही ख्रिस्तासाठी उत्साहित असाल तर ते सुद्धा असतील। जर तुम्ही ख्रिसमसचा उत्सव केवळ भौतिक गोष्टींनी उत्साहपूर्ण बनवित असाल तर लेकरांच्या मनात देवासाठी तहान कशी निर्माण होईल। तुमच्या कल्पना घेऊन लेकरांसाठी राजाच्या आगमनाच्या चमत्काराचे प्रात्यक्षिक तयार करा। चौथे, पवित्र शास्त्र मननात अधिक वेळ घालवा आणि मोठमोठे शास्त्रपाठ मुखपाठ करा। परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय? इर्मया 23:29। या ख्रिस्त आगमनाच्या हंगामात अग्निभूती एकत्र व्हा। हा अग्नि उबदार आहे, तो कृपेच्या रंगाने चकाकत आहे, तो 1000 दुखापतींसाठी आरोग्य आहे, तो अंधाऱ्या रात्रीसाठी प्रकाश आहे।